चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नेपाळ थकबाकीच्या बाबतीत साखर कारखानदारांना केली जाणार अटक। ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी ठरलेल्या कारखान्यांविरोधात ऊस शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे। आंदोलनकर्त्या ऊस शेतकऱ्यांनी रविवारी उद्योग वाणिज्य आणि पुरवठा मंत्री लेखराज भट्टा यांना एक निवेदन दिले। या निवेदनाच्या माध्यमातून ऊस शेतकऱ्यांना पैसे भागवण्यासाठी कारखाने आणि सरकारलाही अल्टिमेटम दिले आहे। शेतकऱ्यांनी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिले, जेणेकरून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना थकबाकी भागवावी। त्यांनी सणासुदीच्या पूर्वी थकबाकी पूर्ण न भागवल्यास 12 डिसेंबरला रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। ऊस शेतकरी संघर्ष समिती सरलाहीचे संरक्षक राकेश कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांच्या एका टीमने उद्योग वाणिज्य आणि पुरवठा मंत्री लेखराज भट्टा यांची भेट घेतली आणि निवेदन देऊन सांगितले की यावर्षी सुरुवातीला सरकारकडून लिखित प्रतिबद्धता आतापर्यंत नाही झाली। शेतकऱ्यांनी सांगितले की आम्ही थकबाकी न मिळाल्याने नाईलाजाने निर्णायक आंदोलन करू। मंत्री भट्टा यांनी लवकरात लवकर आपल्या मुद्द्यांना सोडवण्याचे आश्वासन दिले। त्यांनी सांगितले की आम्ही त्या साखर कारखानदारांना अटक करण्यासाठी गृह मंत्रालयाला एक परिपत्र जारी करू ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत।